चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नायजेरिया एनएचडीसीनं घरगुती साखरेच्या उत्पादनाचं लक्ष्य घटवलं. नायजेरिया शुगर डेव्हलपमेंट काउन्सिलनं 2023 पर्यंत घरगुती साखरेच्या उत्पादनाचे अनुमान 1.7 दशलक्ष मेट्रिक टनापेक्षा कमी करून 1 दशलक्ष मेट्रिक टन केलं आहे. एनएसडीसीचे कार्यकारी सचिव डॉक्टर लतीफ बुसारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सांगितलं की 2023 पर्यंत सुरुवातीला 1.7 दशलक्ष मेट्रिक टन साखरेच्या उत्पादनाचं लक्ष्य होतं, पण कारखान्यांच्या अक्षमतेमुळे गेल्या 1 दशकात नायजेरियातील साखर कारखान्याद्वारा 1 दशलक्ष टन इतक्याच साखरेच्या उत्पादनाला पाहून एनएसडीसीनं आपलं साखर उत्पादनाचं लक्ष्य कमी केलं आहे. एनएसडीसी प्रमुखांनी सांगितलं की अलीकडेच सीमा बंद केल्यामुळे नायजेरियाच्या बाजारात विदेशी साखरेची तस्करी कमी झाली आहे. त्यांनी सांगितलं की स्थानिक साखर आता बाजारात आहे, यामुळे स्थानिक साखर कारखान्यांना फायदा होईल. वर्तमानात साखर उद्योगाच्या विकासासाठी बँक ऑफ इंडस्ट्रीद्वारा फंडाचे प्रबंधन केले जात आहे.